सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीता के साथ, वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों की बात। लो जी, आपसे बातें करते करते यहाँ पे शो का दूसरा घंटा शुरू हो चुका है। ऑफिस मध्ये यु नो बऱ्याच वेळेला नाटक करणारी एम्प्लॉई आपल्याला बघायला मिळतात, नाही का? सर आज खूप पोट दुखतंय त्यामुळे मला सुट्टी पाहिजे, सर आज घरी पाहुणे येत आहेत सुट्टी पाहिजे। सुट्टीसाठी खूप वेळा नाटक आपल्याला बघायला मिळतात। आज आहे जागतिक रंगभूमी दिवस। मी तुम्हाला विचारलं की तुमच्या लाईफ मधली नौटंकी बाज व्यक्ती कोण आहे। मला फोन आला आहे, मला कोणी कॉल केलाय?
माधुरी बोलते।
कोण आहे तुमच्या लाईफ मधली नौटंकी बाज व्यक्ती?
माझा मुलगा।
बर, काय नाव त्याचं?
रुद्र पल्लेवार।
रुद्र कसं काय? रुद्र एवढी नाटक करतो का?
खूप नाटक करतो शाळेत जाताना, माझं पोट दुखायलं, असं दुखायलं, ते चल मग दवाखान्यात जाऊन तुला इंजेक्शन देते।
अरे बापरे,
बरोबर जाणार शाळेमध्ये।
अच्छा, ज्यावेळेस इंजेक्शनची गोष्ट होते त्यावेळेस आपोआप बरा होतो का?
हा, आपोआप बरा। आणि काही खायला मग हा पिझ्झा वगैरे, हा तेव्हाही मी जातो शाळेत।
हो ना। तुमच्या घरामध्ये फक्त रुद्रच नाटक करतो की अजून पण अशी माणसं आहेत?
त्याचे पप्पा पण सगळे।
अच्छा, ओके, म्हणजे मोठे कलाकार आहे तुमच्या घरामध्ये नाटक करणारे?
मोठे कलाकार बघून छोटेही कलाकार होतात।
बरं, त्यांची काय नाटकं असतात? बरं,
त्यांची काही पार्टी वगैरे राहिली की ते बरोबर नाटकं करतात, जेवायला यायचं नाही, बरोबर तिकडेच राहायचं। मी मात्र फोन करू करू विचारते कधी येणार जेवायला, कधी येणार। ते म्हणतात अजून माझी मीटिंग चालू आहे। म्हणजे एवढ्या रात्रीची मीटिंग?
ओके, म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये नौटंकी माणसांची कमी नाही आहे।
मग मी पण एक दिवस त्यांना नौटंकीच केली। मी मला झोपूनच राहते, स्वयंपाकच नाही बनवला।
स्वयंपाकच नाही बनवला, दाखवा तुमची नाटक राम उपाशी। सो आज आहे जागतिक रंगभूमी दिवस। मी तुम्हाला विचारलं की तुमच्या लाईफ मधली ती नौटंकी बाज व्यक्ती कोणी जी नेहमी नाटक करत असतो। मला फोन करायचं, नांदेड नंबर आहे माझा 9607007935। नंबर मी रिपीट कर रहा हूँ, 9607007935। या नंबरला तुम्ही मला फोन करायचा आहे। 93.5 रेड एफ एम पर मैं हूँ अभिनीत, आपके साथ बजाते रहो।